श्री दासबोध दशक अकरावा भीमदशक समास पाचवा राजकारण निरूपण
श्री राम कर्म केले चि करावे ध्यान धरिले चि धरावे विवरले चि विवरावे पुन्हा निरूपण तैसे आम्हास घडले बोलिले चि बोलणे पडिले काजे विघडले चि घडले पाहिजे समाधान अनन्य राहे समुदाव इतर जनास उपजे भाव ऐसा आहे अभिप्राव उपायाचा मुख्य हरि कथा निरूपण दुसरे ते राजकारण तिसरे ते सावधपण सर्व विषयी चौथा अत्यंत साक्षप फेडावे नाना आक्षप अन्याये थोर अथवा अल्प क्षमा करीत जावे जाणावे पराचे अंतर उदासीनता निरंतर नीति न्यायासी अंतर पडोच निदावे संकेते लोक वेधावा एकून एक बोधावा प्रपंच हे सावरावा येथान शक्त्या प्रपंच समयो वोळखावा धीर बहुत असावा संबंध पडो नेदावा अति परितयाचा उपाधीसी विस्तारावे उपाधीत न संपडावे नीचत्व पहिलेच घ्यावे आणि मूर्खपण दोष देखोन झाकावे अवगुण अखंड न बोलावे दुर्जन सापडून सोडावे परोपकार करूनी तरे भरोच नये सुचावे नाना उपाये नव्हे तेचि करावे कारे दीर्घ प्रयत्ने फडनासोचिने दावा पडिला प्रसंग सावरावा अतिवादन करावा कोणी एकासी दुसऱ्याचे अभिष्ट जाणावे बहुतांचे बहुत सोसावे नसो से तरी जावे दिगांतरा प्रति दुख दुसऱ्याचे जाणावे ऐकून तरी वाटून घ्यावे बरे वाईट सोसावे समुदायाचे अपार असावे पाठांतर सन्निधची असावा विचार सदा सर्वदा तत्पर परोपकारासी शांती करून करवावी तरहे सांडून सांडवावी क्रिया करून करवावी बहुता करवी करणे असेल अपाये तरी बोलून दाखवू नये परस्परेची प्रत्यये प्रचिती सणावा जो बहुतांचे सोसीना त्यास बहुत लोक मिळेना बहुत सोसिता उरेना महत्व आपुले राजकारण बहुत करावे परंतु कळोच नेदावे परपीडेवरी नसावे अंतःकरण लोक पारखून सांडावे राजकारणे अभिमान झाडावे पुन्हा मिळवून घ्यावे दुरील दोरे हिरवटासी दुरी धरावे कचरटासी न बोलावे संबंध पडता सोडून जावे एकीकडे ऐसे असो राजकारण सांगता ते असाधारण सुचित असता अंतःकरण राजकारण जाणे वृक्षी रूढासी उचलावे युद्धकर्त्यास ढकलून द्यावे कारबाराचे सांगावे आंग कैसे पाहता तरी सापडेना कीर्ती करू तरी राहेना आले वैभव अभिलाषीना काही केल्या एकाची पाठी राखणे एकास देखो न सकणे ऐसी नव्हे की लक्षणे चातुर्याची न्याय बोलता ही मानेना हिततेची नये मना येथे काहीच चालेना त्यागे विण श्रुती कळून आक्षेपिले, म्हणून बोलिले ची बोलिले, न्यून पूर्ण क्षमा केले पाहिजे श्रोती।
इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे राजकारण निरूपण नाम समास पाचवा।